चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस शेतकऱ्यांना पुढच्या 30 वर्षांपर्यंत ऊस विक्रीसाठी भटकावं लागणार नाही, योगी आदित्यनाथ। रमाला साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचं उद्घाटन 4 नोव्हेंबरला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना ते म्हणाले की रमाला साखर कारखान्याची उत्पादन क्षमता आता इतकी वाढली आहे की पुढच्या 30 वर्षांपर्यंत ऊस शेतकऱ्यांना ऊस विक्रीसाठी भटकावं लागणार नाही। कारखान्याची गाळप क्षमता 2750 TCD वाढून 5000 TCD इतकी झाली आहे। ते म्हणाले की कारखान्यात 27 MW वीज निर्मिती करण्यात येणार आहे। ही वीज विकून शेतकऱ्यांची उर्वरित थकबाकी भागवली जाईल। योगी म्हणाले की राज्यातील शेतकऱ्यांचं इन्कम दुप्पट करण्याच्या दृष्टीनं काम केलं जात आहे। देशातील शेतकरी आणि युवक सुखी राहावेत अशी इच्छा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील व्यक्त केली आहे। राज्यात औद्योगिक विकासामुळे युवकांना रोजगारीच्या संधी मिळत आहेत। कारखान्याच्या उद्घाटनानंतर योगी शेतकऱ्यांशी बोलत होते। ते म्हणाले की पहिल्यांदा राज्यात विकासाचा अभाव होता, त्यामुळे युवकांना रोजगारीसाठी बाहेरच्या राज्यात जावं लागत होतं, पण आता इथेच साऱ्या सुविधा आहेत। ते म्हणाले की गेल्या वर्षी इथे 119 कारखाने काम करत होते, यावर्षी आणखी 3 साखर कारखाने सुरू होत आहेत। यामुळे युवकांना अधिकाधिक रोजगार मिळतील। उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांना उसाचे चांगले पैसे मिळावेत यासाठी ठोस पावलं उचलत आहे। मुख्यमंत्री योगी म्हणाले, रमाला साखर कारखान्याच्या आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणाची शेतकऱ्यांची मागणी गेल्या 30 वर्षांपासून होती, पण त्याची दखल घेतली गेली नाही, यामुळे शेतकरी नाराज होते। पण आता ते अधिकाधिक ऊस लागवड करतील, ज्यामुळे यापासून मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती करता येईल।